श्रीराम समर्थांच्या नाम मनोबोधातला 28वा श्लोक आपण पाहणार आहोत. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी, मना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ म्हणतात, आता ह्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत हा शेवटचा चरण जो आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, हा चरण पुन्हा पुन्हा आलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये राघवाचं, म्हणजे रामचंद्राने काय काय केलं, त्यांच्या लीलाचरित्रामध्ये कुणाचा उद्धार केला, त्यांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त निरूपण करण्याजोगं नाही आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की काय काय रामचंद्राने केलेलं आहे ते. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, दीनानाथ हा, आता पहिल्यांदा हा राम कसा आहे तो सांगितला आहे. हा राम कोदंडधारी, कोदंडधारी हा धनुर्धारी राम आहे. जसं गोपाळकृष्णाबद्दल म्हणायचं असलं तर सुदर्शन चक्र आपण म्हणतो, तसं रामचंद्रांच्या बाबतीत ते धनुर्धारी राम आहेत. तसं इथं राम कोदंडधारी आणि दीनानाथ आहेत. शस्त्र आहे, सामर्थ्य आहे आणि शिवाय करुणा आहे. नाही तर सामर्थ्य असतं पण करुणा नसते, आणि करुणा वाटते पण सामर्थ्यच नसतं काही करायला. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येणं अवघड आहे. अवतारी पुरुषांच्या बाबतीत ते आहे, सामर्थ्यही आहे आणि ते दीनानाथ आहेत. अनाथ जीवांचे रक्षण करणारे आहेत, पतितांचे पावन करणारे आहेत. म्हणून इथं ते दीनानाथ आहे आणि हा राम कोदंडधारी आहे. असं असल्यामुळे पुढे देखता काळपोटी थरारी, ज्या ठिकाणी रामचंद्र आहे तिथं म्हटलं, त्याला पाहून प्रत्यक्ष काळ देखील त्याचा थरकाप होतो रामचंद्रांच्या पुढे. म्हणजे असे समर्थ रामचंद्र आहेत, तेव्हा आपण जर त्यांना शरणागत झालो तर ते आपले नक्कीच रक्षण करतील. प्रश्न कुठं आहे, रामचंद्र तयार आहेत, भगवंत कृपा करायला तयार आहेत, आपण शरणागत होत नाही. खोटी आहे ती आपल्याकडून आहे, भगवंतांच्याकडून नाही आहे. ते उलट हात पसरून उभे आहेत की ये माझ्याकडे, ये वत्सा माझ्याकडे येतो, आपण जायला तयार नाही आहोत. मग इथं त्यांनी म्हटलेलं आहे की मना वाक्य नेमस्त हे सत्यमाने, मी हे जे वाक्य सांगतोय ना ते सत्य समज, त्याच्यावर विश्वास ठेव, अविश्वास धरू नको. कोणतं वाक्य? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा राम दासांचा अभिमानी आहे. त्यामुळे दास जेव्हा शरणागत होतो, त्याला सहाय्यासाठी हाका मारतो, तेव्हा राम कधीही मागं होणार नाही. तो संकटकाळी, त्याला काळ नाही आहे, वेळ नाही आहे, अमुक वाजता तो आहे असं नाही आहे, तो अखंडच आहे आणि तो भक्तांची वाट पाहतो आहे. इथं दासाभिमानी म्हटलं आहे. इथं दास समर्थाचा दास आहे. नवविधा भक्तीजी सांगितली आहे, त्याच्यामध्ये दास्य भक्तीजी म्हटलेली आहे, तिथपर्यंत आलेला हा दास आहे. पुढे सख्य आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदनामध्ये तो भक्त भगवंताशी एकरूपच होऊन जातो, म्हणजे भक्त भगवंतच होतो आणि भगवंत भक्त होतो, म्हणजे दोन्ही एकच होतात. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. आपण ही भक्ती करतो असं आपल्याला वाटतं, ते खरं नाही. तसं इथं आपण भगवंताचं दास्य करतो असा आपला भ्रम असतो, पण खरं दास्य होत नाही. त्याची सेवा आपल्या हातून होत नाही, कारण त्याची सेवा करणं ह्याचा अर्थ स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा म्हटलेलं आहे. ध्यानाच्या स्वामीच्या मनात जे आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन, आचार विचार, उच्चार होणं हे त्याचं दास्यत्व आपण स्वीकारल्यासारखं आहे. पण तसं होत नाही. आपण फक्त त्याला नमस्कार करू, त्याची पूजा करू, सवड होईल तेव्हा, आठवण होईल तेव्हा त्याचं नाम घेऊ, तथापि खऱ्या अर्थाने दास्य हे आपण करत नाही आहे. ते जर असेल तर नुपेक्षी कदा रामदासाभिमाने हे जे वचन सांगितलेलं आहे, वाक्य सांगितलेलं आहे, हे तू सत्य धरून ठेव. त्या म्हणण्यावर कधी तू अविश्वास दाखवू नकोस असं समर्थ सांगतायत. मग ह्याच्यामध्ये ते म्हणतायत, हा राम जो आहे कोदंडधारी धनुर्धारी राम, हा दीना दीन व्यक्ती जे आहेत, शरणागत झालेले आहेत, त्यांचं संरक्षण करणारा, त्यांना सांभाळणारा असा आहे. तेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त मनाने आपल्या वाट्याला आलेली कर्म जी आहे ती उत्तम प्रकारे करत राहा. नाही तर राम सांभाळणार आहे, तेव्हा काही नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा याचा अर्थ नाही आहे. तू तुझं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेस, मग राम तुझ्या जवळच आहे, तुझ्या आतच आहे, तो तुला सांभाळणार आहे. तो कसा सांभाळतो ते सांगता येत नाही. भक्ताला त्याची चुणूक येते की क्षणाक्षणाला तो आपल्याला सांभाळत असतो, तो आत बसून आपल्याला सर्व तऱ्हेचं मार्गदर्शन करत असतो. आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याच्या दिशेनं आपली दृष्टी वळवली पाहिजे, तर तो आपल्याला सांभाळतो. म्हणून या श्लोकात म्हटलंय, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्य माने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.